तात्या मोठा माणूस. माननीय तात्या गेल्याची बातमी 28 मार्चला पहाटे मला हंगेरीत कळली आणि मन भरून आलं. ऑनरेबल तात्या बिलीव्ड इन बिग ड्रीम्स अँड अचीव्ड इट विथ परसिस्टंट हार्डवर्क अलॉंग विथ हिज फ्रेंड्स. ही वॉज अ टास्क मास्टर अँड हॅड अ युनिक स्किल ऑफ कनेक्टिंग विथ डिफरंट क्लास ऑफ पीपल. ऑनरेबल तात्या वॉज सॉफ्ट हार्टेड विथ बिग फॅन फॉलोइंग अँड हॅड अ गुड सोशिओ पॉलिटिकल अंडरस्टँडिंग. आय वॉज ब्लेस्ड इनफ टू गेट एन अपॉर्च्युनिटी ऑफ वर्किंग व्हेरी क्लोजली विथ हिम एज अ प्रेसिडेंट ऑफ निर्मल सीड्स, कंटिन्युइंग हिज वर्क टू डेव्हलप निर्मल सीड्स एज अ युनिक इंटरनॅशनल ब्रँड विथ सोशल कनेक्ट विल बी रिअल रिस्पेक्ट पेईंग टू ऑनरेबल तात्या. अमंग्स मेनी अदर्स इट्स माय बिग पर्सनल लॉस. प्रेयर्स मे गॉड गिव ऑल ऑफ अस स्ट्रेंथ टू फेस दिस ग्रीफ. माणूस काही विशिष्ट प्रसंगांमध्ये कसा वागतो याच्यावर त्याचं मोठेपण ठरतं. माननीय तात्यांसोबत गेली 10 वर्ष खूप जवळून काम करताना काही विशिष्ट अनुभव आले आणि ते प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेले. तात्या नेहमी म्हणायचे, कंपनी मोठी झाली तर आपण मोठे हो. आपण व्यक्ती म्हणून मोठे होण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही. आणि हे त्यांचं बोलणं त्यांच्या वागण्यातनं कायम दिसायचं. निर्मल सीडच्या रौप्य महोत्सवी वर्षात भारतीय हरित क्रांतीचे जनक प्राध्यापक स्वामीनाथन हे विशेष अतिथी म्हणून पाचोऱ्याला आले होते. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी रात्री तात्या मला म्हणाले, संपूर्ण निर्मल सीडची बिल्डिंग सर्व परिसर लाईट्सनी सजलेला होता. परिसर अप्रतिम दिसत होता. तात्यांचं मन भरून आलं होतं आणि तात्या म्हणाले, मला माझ्या मुलीच्या लग्नात जेवढा आनंद झाला तेवढाच आज होतोय. वृद्ध वाक्य या भावनेमध्ये खूप काही दडलं आहे. कारण तात्या अनेकदा मला म्हणायचे, कंपनीत काम करणारा एखादा 15 वर्ष 20 वर्ष विशिष्ट निम्न पदावर काम करणारा मुलगा मोटरसायकलवरनं त्याच्या आईला घेऊन जाताना दिसला तर तात्या पटकन म्हणायचे, 20 वर्षापूर्वी फाटकी चड्डी घालून हा अंतुरलीहून पाचोऱ्याला येत असे. आज आपल्या आईला मोटरसायकलवरनं समोर रस्त्यावरनं घेऊन जातोय, हेच आपलं काम साहेब. केवढा मोठा विचार. या विचारांनी प्रेरित होऊन तात्यांनी आपल्या मित्रांसह निर्मल सीड मोठी केली. आज तात्या आपल्यात नाहीत पण ही निर्मल सीड एक इंटरनॅशनल ब्रँड पण सामाजिक भान ठेवून मोठी कंपनी करण्याचं मोठं काम तात्या आपल्यासाठी सोडून गेले आहेत. ते काम पूर्ण करणं हीच तात्यांना खरी श्रद्धांजली. नमस्कार.